सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर 10:19 मिनिट्स मॉर्निंग नंबर 1 मध्ये रुद्रा तुमच्या सोबत आणि जागतिक जल दिनाच्या निमित्तानं पाणी वाचवण्यासंदर्भात काही महत्वपूर्ण गोष्टी इकडे डिस्कस होत आहेत. इंद्रजीत जींचा कॉल आला होता, काही फार इम्पॉर्टंट आणि खरं पाहायला गेलं ना अगदी बेसिक ज्या की सगळ्यांना समजण्यासारख्या आहेत अशा गोष्टी, पण आपण इम्प्लिमेंटेशनच करायला तयार नाही आहोत. काय नेमकं ते जरा ऐका.
मला वैयक्तिक प्रश्न पडतो नेहमी, म्हणजे मी वरच्यावर मुंबईला ट्रॅव्हल करतो किंवा मनमाड साईडला ट्रॅव्हल करतो, आपण टोल भरतो आणि ह्या एजन्सीज ज्या आहेत टोल कलेक्ट करतात, त्यांना सुद्धा काहीतरी एक इफ आय एम नॉट रॉंग त्यांना सुद्धा झाडं लावणं आणि जगवणं काहीतरी कायद्यानुसार बंधनकारक आहे. पाणी वाचवा या गोष्टी मागे लागलेलो आहोत, पण कुठेतरी झाडं कमी होत आहेत, निसर्गाचा ऱ्हास होणार, पाणी कमी होणार. आजपर्यंत आज आपण 4 वर्ष झाली मनमाडचा टोल भरतोय, 3 वर्ष झाली आपण मुंबईचा टोल भरतोय, पण झाडं कुठेच दिसत नाही.
खरी गोष्ट आहे, खरी गोष्ट आहे. खरंच
टोल माफ करून आपण गाड्यांची सूट देतोय, गाड्यांना सूट देतोय, पण जो काय टोल गोळा होतो त्याच्यातून प्रत्येक गाडीतून, मी म्हणेन आज घोटीला 100 रुपये टोल आहे तर तो 105 करा प्रत्येक गाडीकडून, 5 रुपये कार कडून जास्त घ्या, पण निदान ते 5 रुपये झाडासाठी वापरा ना,
बरोबर. आणि तुम्हाला काही खूप जास्त करावं लागणार नाहीये, तुम्ही त्या एरियामध्ये असणार त्यामुळे त्या झाडांचं पूर्ण संगोपन संवर्धन तुम्ही करू शकता, अगदी नक्कीच करू शकता.
कारण अजून 10 वर्ष तो टोल राहणार आहे, त्याचे जर आपण विचार केला,
बरोबर,
ते जे बोर्ड वगैरे आहे त्याच्या बोर्ड अजून 10 वर्ष तो टोल राहणार आहे. 5 वर्ष जरी ते झाड जगलं, 4 ते 5 वर्ष जरी ते झाड जगवलं गेलं व्यवस्थित, त्याच्या पुढे त्याचे जगत ना.
आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे फक्त जिकडे टोल नाके आहेत तिकडे या गोष्टी करता येण्यासारख्या आहेतच, पण सोबतच प्रत्येकाने ही गोष्ट खर तर करण्यासारखी आहे की बाबा रे मी आहे, मी 5 झाड तर लावलीच पाहिजे. कुठचं तरी एक ते गाव होतं, तिकडे झाडं फार कमी होते, फार जास्त तिकडे दुष्काळ वगैरे पडायचा, तिकडल्या लोकांनी ठरवलं म्हणे मुलगी जन्माला आली की ज्याच्या घरात जन्म झालेला आहे मुलीचा त्यानं झाडं लावायची. आजच्या तारखेला ग्रीनरी इज इक्वल टू ते गाव असं समीकरण झालेलं आहे. इतकं सुंदर इनिशिएटिव्ह एका गाव पातळीवर घेतला जाऊ शकतो तर शहरामध्ये आपण सगळे ठरवू शकतो. म्हणजे योजना होतात, वृक्षारोपणाचे कार्यक्रम होतात, फोटो सेशन्स होतात, नंतर त्या झाडांकडे कोण लक्ष देतं आणि किती झाडं वाढतात हे रेशो फार जास्त आहे ना, मनाला धक्का लावणारे आहेत. एकूणच या विषयासंदर्भात पाणी बचत, पाण्याचं संवर्धन या गोष्टी संदर्भात तुमच्या मनात काय विचार आहेत जरा शेअर करा. 6601935 नंबर आहे, बजाते राहो.